बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जर तुम्ही मासिक पाळीमध्ये रात्रभर झोपत नसाल तर काही समस्या येणार नाही, पण रात्री 10 आत झोपणे शरीरासाठी चांगले. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.